डॉक्युमेंटरी टोन. हरित क्रांती 1960 दशकात सुरू झाली, त्यामुळे पारंपरिक शेतीची जागा रासायनिक शेतीनं घेतली. हरित क्रांतीपूर्वी बियाणे संवर्धन हा भारतातील शेतीचा एक अविभाज्य भाग होता. कॉर्पोरेट टोन. हरित क्रांती 1960 दशकात सुरू झाली, त्यामुळे पारंपरिक शेतीची जागा रासायनिक शेतीनं घेतली. हरित क्रांतीपूर्वी बियाणे संवर्धन हा भारतातील शेतीचा एक अविभाज्य भाग होता. कॅज्युअल टोन. हरित क्रांती 1960 दशकात सुरू झाली, त्यामुळे पारंपरिक शेतीची जागा रासायनिक शेतीनं घेतली. हरित क्रांतीपूर्वी बियाणे संवर्धन हा भारतातील शेतीचा एक अविभाज्य भाग होता.